8 के घंटे में एंट्री मार लिए हमने और सबका ध्यान है टीवी की ओर कि अब क्या होगा मैच में, कब एक बार शुरू हो जाएगी मैच।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। आप किसको सपोर्ट कर रहे हो, बेंगलोर को या चेन्नई को? आपका सपोर्ट दर्शाना है और वो सिर्फ मैसेज में नहीं दर्शाना है, तो वो कॉल करके बताना है। जर का तुमचं इतकं जास्त प्रेम आहे तर एक कॉल तर करूच शकता ना तुम्ही, आणि मग तुम्ही सांगू शकता की तुम्ही कुणाला सपोर्ट करताय। डायल करा 9607007935। ऐकूयात ना की आत्ता एक जो कॉल इकडे फ्लॅश होत ना ते कुणाला सपोर्ट करतायत।
गणेश बोलायलो, आम्ही चेन्नईला सपोर्ट करतो, चेन्नई धोनी आहे, फेवरेट प्लेअर आहे आमचा।
ओके, मग आज बेट लावणार का की आज कोण जिंकतंय म्हणून, चेन्नई जिंकेल की बँगलोर?
चेन्नई।
ओके ओके, सगळं झालं का? पॉपकॉर्न कोल्ड ड्रिंक्स वगैरे रेडी करून ठेवलेत का मॅच साठी?
रेडी आहे सगळं।
चॅनल वगैरे सेट करून ठेवलंय?
सगळं चॅनल चालू आहे टीव्ही।
अच्छा, मग कोण कोण बसून बघताय आजची मॅच?
मी, माझा भाऊ।
ओके बरं, तुला माहिती आहे का की आतापर्यंत किती मॅचेस झाल्या चेन्नई आणि बेंगलोर मध्ये आणि त्यातल्या चेन्नईनी किती जिंकल्यात?
हो, चेन्नई आणि बेंगलोर मध्ये 7 मॅच झाल्या, त्याच्यातल्या चेन्नईनं 6 जिंकल्या आणि बेंगलोरने 1।
नाही रे, आतापर्यंत 23 मॅचेस झाल्या दोघांमध्ये। एकूण सगळ्याच्या सगळ्या
मला वाटलं सेमी फायनल फायनल।
आप किसे सपोर्ट कर रहे हो, चेन्नई को या बैंगलोर को, क्या कहते हो? जल्दी से डायल करो 9607007935। या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, काय काय फॅक्ट्स आहेत त्या सांगेन अजून थोड्या वेळानंतर। सध्या मॅच कडे सगळ्यांचं लक्ष आहे। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो लाइव अपडेट्स के लिए यही पर, चिपके रहो।